अध्याय सहा आमात्यारे काम कोता कोता रावणी कोझे का तुम्हाल मेली देवा दोया फुकट जा दहामा कहा का तो आखे हारी वेळे आय तो वनायो एन तारणा दिही माये तुल मुदत कोई देखा आमीज हारी वेळ हे देखा आमीज तारणा दिही हे आमा जी सेवा कोझे तेमा काय दोष देखाय नाय या हाटी आमा कोही भी रीते ओळथळा कारण ओझे नाय तर आमा होगे गोठीमा देवा सेवक हे ए कोई आमे लायकी देखाड जे खूप धीरे कोय संकट हमाय ओडचणी माय तारासा वेळे फोटका खावा माय कैदे माय दोंघा दोका माय काबाड कोष्टा माय जागरणा माय बुखे माय तेह कोय सोतीपणा उकले कोय हाव ने कोय मोये कोय चोखे आत्मे कोय खोरे मोये कोय खोरेपणा वचने कोय देवा गोती कोय एन उज्वा डावा अथा मान्या सोतीपणा अथारे कोय मोठे पोने कोय अपमाने कोय खराब नावे कोय एन हारे नावे कोय आमा आमे लायकी ठोराव जहे ठोगाडणार हा हरका तेरी आमा खोरा कादो नावा तो नाय तेरी नावाता रोका ओळखाता मोल्हा रोका तेरी आमा जीव जे शिक्षा आवई तेरी आमा माय टाकाया नाय दुख कोणारा हरका तेरी बादे वेळ खुशी कोणारा गोरभा हरका तेरी खूप जहाल मदत कोणारा आफामा काय नाय रोणारा हरका तेरी बाधा मालक एको आमा आमे लायकी देखाड जे ओ कोरिंथ माने हाय तुम्हे आरे बोला आमे मुई उगडाय गोईला है आमे मन मोठा जायला है हकडा मोना बदल आखाते तुम्हेज मोने हकडे जायले हेते आमे नाय तोवे तुम्हाल मा पोहे होमजीन आय तुम्हाल आखो का आमी तुमा बी मा होडीस पासी फेड कोरा हटी तुम्हे मोने एकोज मोठे कोआ तुमा बोर सुनाय थोणारा अरे सोबत जोडीन बिन जोडिये हमा बोरस थोणारा एन नाय थोणारा या बागीदारी ओरी का सोती एन पापी एको योकठे रोई का उजवाडा एन अंधारा योक जागे रोई का ख्रिस्ता एन काळ्या बुता यामा योकमोत केको ओरी बोरसो थोणारा एन बोरसो नाय थोणारा अरे बागीदारी केको ओरी देवा मंदिर एन मूर्त्या अरे केको मेळ बोहरी आपाते जीवता देवा मंदिर है देवे एको अखला है का आय त्यामा वोती कोही त्यामा चालही आय त्या देवो ही एन त्या मा लो कोरी या हटी तुमा त्या माने निंगा एन तुमा जुदा वा एको मालक आखे एन जी खराब त्याल आथ लाव हमा तोवे आय तुम्हा लांगवी लिही आय तुमे अभो ही एन तुमा मा पोहा एन पोहयो हा एको खूप गोतीवाळो मालक आखे।